हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमचं स्वागत करतो हे ऑडिओ ऐकण्यासाठी आणि ज्यामध्ये तुम्ही खूप काही गोष्टी शिकणार आहात. तुम्हाला इतक्या काही नॉलेज मिळू शकतं हे फक्त माझ्या वडिलांसोबतचं कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण आहे जे आम्ही रेकॉर्ड केलं आहे, पण ह्यामध्ये इतकं सारं नॉलेज आणि छोट्या गोष्टी आहेत जे की तुमचं आयुष्य बदलू शकतात. जर तुम्ही मुलगा असेल, तुम्ही जर शिकत असणार, तुम्हाला खूप काही तुमचं व्हॅल्यू कसे असणार, तुमचं नॉलेजविषयी काय केलं पाहिजे, तुम्ही खरंच आयुष्यामध्ये कशावर जास्त फोकस केलं पाहिजे हे तुम्ही शिकणार. आणि जर तुम्ही वडील असाल, तुम्ही जर पालक असाल, तर तुम्हाला हे कळेल की तुम्ही मुलासाठी काय केलं पाहिजे, मुलाविषयी त्याला कशा गुंतीविषयी कोणत्या गोष्टीविषयी सांगितलं पाहिजे, जे काय असेल पूर्ण काही तुम्हाला नॉलेज आणि खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार. आणि त्यासाठी मी खूप खुश आहे की तुम्ही ऐकायला इथं आल्यात. थँक्यू सो मच. आणि आता आपण हे सुरू करूया. आणि माझी कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी की तुम्ही प्लीज एंडपर्यंत हे पूर्ण ऑडिओ ऐका, ज्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी समजतील. तर चला मग आपण सुरू करूया. चला. हां, मला असं बोलायचं होतं की ज्याच्याकडे कला आहे, आता हे जे जग आहे, आता ते हा की डिग्री वेगळी गोष्ट, म्हणजे ते तुम्ही डिग्री असेल तर लोकांना कळतं बाबा की तुम्हाला ह्या गोष्टीविषयी नॉलेज आहे. हा, तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर लोकांना कळतं, आता कंपनी असणाऱ्या माणसाला कळतं की बाबा हा इंजिनिअरिंगच्या फील्ड मधला मुलगा आहे. पण ते तुमचे मार्क नाही बघणार, ते तुमचे किती टक्के आले तुम्हाला दहावीला, किती टक्के आले तुम्हाला बारावीला, ते नाही बघणार. त्यांना पाहिजे की तुम्ही किती भारी काम करणार, तुमच्याकडे किती भारी कला आहे, तुमच्याकडे किती नॉलेज आहे, म्हणजे किती व्हॅल्यू आहे, त्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असणार. ठीक आहे. आता समजा आता माझी आपली कंपनी आहे, आता माझी कंपनी आहे दुसरी आय एंटरप्रेन्योर स्टुडिओ, त्या कंपनीमध्ये आपण फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं करतो आपण बिझनेसमॅन लोकांचे, बरोबर. आता आपण आता मी आता कंपनीचा ओनर आहे, आता मी त्या मुलाला आपण काम देणारच नाही, जॉब देणारच नाही ज्याच्याकडे कला नाहीये, बरोबर. मी देणारच नाही त्याला, कारण मला माझं फक्त माझा प्रश्न असतो की बा मला माझी कंपनी मोठी करायची आहे, ते तुला किती मार्क आहेत, तुला कोणती भारी डिग्री आहे काय, ते मला फरकच नाही पडत. मला पाहिजे की तो ज्या माणसाकडे काहीतरी कला असली पाहिजे जी माझ्या कंपनीला मोठी करणार, बरोबर.
बरोबर,
ते महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे मी असं बोलत होतो की आता ह्या जगामध्ये जे जग बदललंय, ह्या जगामध्ये ज्याच्याकडे कला आहे त्याची किंमत आहे, बरोबर. आणि ज्याच्याकडे खूप भारी कला आहे, ज्याच्याकडे क्वालिटी कला आहे, एकदम खतरनाक, एकदम जबरदस्त, म्हणजे भारी काम करतो, टॉप लेवलचं काम करतो, त्याची जास्त किंमत आहे, बरोबर. हा, त्यामुळं आपण कला जास्त घेण्यामध्ये, तुमचं नॉलेज वाढवण्यामध्ये, प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यामध्ये, तुमची समज वाढवण्यामध्ये, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव वाढवण्यामध्ये जास्त टाइम घातला पाहिजे आपण. हा, बरोबर की नाही. आता त्याच्यामुळं तुमची स्किल्स म्हणजे कला, तर कला तुमची वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे किंवा टाइम इन्व्हेस्ट करा तुमची कला भारी करण्यासाठी, असं बोलतात सगळे, बरोबर. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे की बाबा तुम्ही पैसे टाका, काही पण करा, पण तुमची कला चांगली करा, त्याच्यामुळे तुमची किंमत जास्त वाढणार आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त पैसे कमवणार. परंतु आपण त्यापेक्षा पण पुढे जाऊ शकतो. कसं विचारा, कसं
ते कसं.
हा, आता मी सांगतो ऐका. ते काय करायचं असतं की तुम्हाला तुमची एक कला आहे, समजा उदाहरणामध्ये आपण जाहिरातचं काय करतो, आता जाहिरातला समजा आता जगामध्ये सगळ्यात जास्त काय बघतायत लोक, व्हिडिओ, बरोबर. तुम्ही फेसबुक उघडता, तुम्ही वाचता काय, तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्ही इंस्टाग्राम उघडता, जास्तीत जास्त लोक व्हिडिओज बघतायत, बरोबर. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवण्याची स्किल जगातली सगळ्यात जास्त इन्कम देणारी कला आहे. व्हिडिओ बनवणं म्हणजे जगातली आता सगळ्यात जास्त इन्कम देणारी कला आहे. बरोबर. हा, आता माझ्यासारखे लोक जास्त व्हिडिओ बनवतात. आता माझ्यासारखे कितीक लोक आहेत की त्यांना जास्त व्हिडिओ बनवायचे असते, बरोबर. ज्यांच्याकडे खूप नॉलेज आहे, ज्यांच्याकडे व्हॅल्यू आहे, ते लोक जास्त व्हिडिओ बनवतात, बरोबर. पण माझ्याकडे टाइम नाही ते व्हिडिओ एडिट करत बसायला, बरोबर आहे की
नाही.
तसे कित्येक मोठे मोठे लोक आहेत जे लोक भारी बोलतात पण त्यांच्याकडे टाइम नाही व्हिडिओ एडिट करायला, है की नाही. पण त्यांना व्हिडिओ टाकायचे आहेत, कारण ते जेवढे लोक जास्त व्हिडिओ बघतील तेवढे लोक जास्त पैसे देतील, तेवढे लोक ते जास्त पैसे कमवतील. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, आणि व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ एडिट करणं गरजेचं आहे, आणि व्हिडिओ एडिट करण्याला पण त्याला एक कला बोलतात, एक स्किल आहे व्हिडिओ एडिट करणं. आता ती व्हिडिओ एडिटिंगची स्किल जरा शिकतोय समजा, बरोबर. तर त्याला कळलं की बाबा व्हिडिओ असं एडिट करायचा, त्यांना आता काय करतोय, त्यांना त्यामध्ये शिकण्यासाठी जास्त पैसे टाकत नाही. आता त्यांना काय करतोय की बाबा कोणासाठी तरी काम करायचं, आपण कोणासाठी तरी काम करायचं, जो माणूस आपल्याला थोडेफार पैसे देईल ते व्हिडिओ एडिट करायसाठी, ज्याच्यामुळे त्याची व्हिडिओ एडिटिंग करण्याची कला एकदम भारी होणार,
भारी होणार.
आता काय होते, आपण पैसे टाकतो काय व्हिडिओ एडिट करायला, आता जाहिरात काय करतो, त्याची जी कला आहे व्हिडिओ एडिट करायची, तो काय करतोय, दुसऱ्याचं काम घेतला. आता त्याला भेटले काम 17,000 रुपये महिन्याचं, आणि दुसरे काम आहे 20,000 रुपये महिना. तर त्यामधलं एक जरी काम भेटलं समजा, 20,000 रुपये महिन्याचं काम आहे, त्यानं महिनाभर म्हणजे जीव तोडून त्यानं पूर्ण व्हिडिओ एडिट करण्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये फुल एडिटिंग करणार, 20,000 ते कमवणार, परंतु ते 20,000 कमवत नाहीये, 20,000 त्याला भेटत आहेत ते कला शिकण्यासाठी. तर आपण हा असा मार्ग वापरतोय म्हणजे आणखी नेक्स्ट लेवलचा. लोक बोलतात की तुम्ही कला शिकण्यासाठी पैसे टाका, ते तर खूप चांगली गोष्ट आहे. स्टार्टिंगला तुम्हाला पैसा टाकावाच लागते, तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात, तुम्हाला शिकण्यासाठी नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करावेच लागतात. परंतु तुम्ही असा मार्ग शोधा ज्यामध्ये तुम्ही कला घेण्यासाठी तुम्ही तुम्हाला पैसे भेटू शकतात, म्हणजे तुम्ही तुमची कला विका. माझं बोलणं असा अर्थ आहे बाबा, तुमच्याकडे प्रोडक्टच असलाच पाहिजे असं नाहीये बाबा, तुमच्याकडे प्रोडक्ट असलाच पाहिजे असं नाहीये पैसे कमवण्यासाठी, तुमच्याकडे काहीतरी विकायला असलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमची कला विकू शकता आणि ते कला विकण्यामध्ये तुम्ही तुमची कला तुमची भारी क्वालिटीची कला होते आणि तेवढेच तुमची किंमत वाढते आणि तेवढेच तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. हे असं जग झालंय आणि ह्यामध्ये जर तुमचा इंटरेस्टच नाहीये तुम्हाला इंजिनिअरिंग करण्यामध्ये किंवा डिग्री करण्यामध्ये, तर तुम्ही त्यामध्ये आणि मेन गोष्ट त्यामध्ये अक्षरशः 4 वर्ष पप्पा तुम्हालाच माहिती, तुम्ही सुद्धा शिक्षक आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही वर्गात बसलं की एक शिक्षक येतो किंवा कधी येत नाही, मग मुलं टाइमपास करतात, मग त्याच्या डोक्यामध्ये काय चाललं असते, किंवा शिक्षक आला नाही की उड्या मारणं, शिक्षक नाही आला की टाइमपास करणं, हेच डोक्यात असते ना. आणि त्यांचं पूर्ण डोकं कशात काम करते, मला होमवर्क कम्प्लीट करायचा, मी होमवर्क कम्प्लीट केलं नाही तर शिक्षक मला सर मारणार, मला सर शिवाय देणार, माझा प्रोजेक्ट झाला नाही, म्हणजे त्यांचं गोल त्यांचं ध्येय बिय सगळं त्या गोष्टीमध्ये आणि त्यांच्यामध्ये त्यांचं सगळं डोकं त्यांच्यामध्ये 4 वर्ष. आणि आता जाहिरातचं कसं होतंय, आता जाहिरातचं डोकं याच्यामध्ये आहे की मी माझी कला कशी भारी करणार, मी आता मला आता समजा मी ह्या महिन्याचं काम केलं नाही तर पुढच्या महिन्यात आमचं खायचं कसं होणार, मी घरच्यांसाठी काय सपोर्ट करू शकतो, मी कोणत्या गोष्टी नवीन शिकू शकतो, कोणत्या नवीन लोकांना मी भेटू शकतो, मी कसा स्ट्रॉंग बनू शकतो, मी महिन्याला मी कसं 2 लाख 5 लाख 10 लाख मी कसे कमवू शकतो, तर ह्या गोष्टीविषयी त्याचा विचार चाललाय. नाही की ते प्रॅक्टिकल कधी कम्प्लीट करू, ते किती वया किती भरू, 100 पानं लिहायचे, त्याच्यामध्ये डोकं त्यांचं, सुट्टी भेटली की त्याच्यामध्ये उड्या मारणं, पिक्चर बघणं, तसलं डोकं होऊन जातं कॉलेजमध्ये शाळेमध्ये.
एवढा मोठा स्वाभिमान म्हणजे कसं दुसऱ्याला बोलायला चान्सच नाही, कारण काय याला 12वी सोडून आता किती 2 महिने व्हायले, 2 महिन्यात त्याने 20,000 कमवायला, आता 30 कमवलं आणि ते 20 कमवलं म्हणजे 40,000 कमवायला, ते जर सांगता तर ते एवढे पैसे कुठे ठेवले, मग म्हणायलाही हायगाय करणार म्हणजे असं. कसं
आपण कसं करतो, आपण पैसे खर्चत नाही, आपण पैसे ते आणखी परत स्वतःमध्ये टाकतो. आता माझं तुम्ही बघशाल बाबा, आता मी सोडलं जरी इंजिनिअरिंग तरी मी जवळपास 4 ते 5 लाख कमवलेलं आतापर्यंत, परंतु आपण काय केलं ते स्वतःमध्ये जास्त टाकले, त्याच्यामुळे मी वरवर येतोय. लोक काय करतात, पैसे काय कमवले की लगेच खाणं किंवा घरच्यांना देणं किंवा हे करणं, मग ते पैसे. माझं कर्तव्य काय की बाबा मला घरच्यांना चांगलं लाईफ द्यायचं आहे, पैसे नाही. मी जर आता पैसे तुम्हाला दिलो तर माझं आयुष्य खराब होतं आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य खराब होतं. त्याच्यामुळे हा सुरुवातीचा जो टाइम आहे तो स्वतःमध्ये पैसे टाकायचा आहे, घरच्यामध्ये नाही ना कुठं नाहीये. घरच्यामध्ये तुम्ही पैसे टाकला सध्या लगेच तेवढं जे पण कमवणार ते तुम्ही परत वरून खाली पडणार, परंतु मी इतका म्हणजे ग्रेटफुल फील करतो, ग्रेटफुल म्हणजे खूप समाधान आणि इतकं भारी वाटतं की मला तुमच्यासारखे वडील मिळाले, गुलाबराव बाबूराव हंबर्डे, जे की मला एवढं सपोर्ट करतात, जेवढं मला म्हणजे आतापर्यंत मला असं कधी पण मी कित्येक वेळेस पडलोय खाली पप्पा, कित्येक वेळेस मी परेशान झालोय पडलोय आणि खूप त्रास झालाय, पण म्हणजे असं वाटायचं की मला आता काय काय कसं होणार काय होणार, आणि घरचे ते एवढं आपल्यावर विश्वास ठेवतात करतायत, आणि मला इतकं वाईट वाटायचं. त्या टाइमला तुम्ही जशा गोष्टी बोलता की शिवराज तू कर, पुरुषोत्तम तू कर, तुला काय करायचं ते मी आहे तुझ्यासाठी, लागतात पैसे तर मी सांग, तुमच्याकडे पैसे नसताना पण तुम्ही बोलायचे की बाबा तू कर, मी करेल काहीतरी तुझ्यासाठी, देतो पैसे मी काय पण करेल, पण तू कर, तू थांबू नको. त्या एकाच गोष्टीमुळं जरी पैसे नसतील, जरी एनर्जी नसेल, जरी तब्येत खराब असेल, तरी पण मी जीव तोडून मी 5 पटीनं 10 पटीनं जास्त मेहनत करायला तयार होतो प्रत्येक वेळी,
हिंमत गाळायची नसते.
हा तर त्यामुळे मी खूप समाधान म्हणजे खूप भारी वाटतं मला की तुमच्यासारखे वडील भेटले मला. बरं का, थँक्यू पप्पा,
थँक्यू.
हा तुम्ही असं माइंडसेट ठेवा, असं स्वतःवर स्वतःच्या तब्येतीवर काम करायचं, ठीक आहे, आणि काळजी घ्यायची, आणि हे असं स्ट्रॉंग माइंडसेट ठेवलं ना, लोक सगळ्यात जास्त चूक मोठी करतायत की ते लगेच विचार करतात, म्हणजे लगेच आता ह्या महिन्यात मला कसं होईल, ह्या 5-2 महिन्यात काय होईल, मला कसं भेटेल, मला कसं परत भेटेल, मला ह्याच्यावर फोकस करतायत. पण आपण काय करतोय बाबा, पुढे आपली लाईफ काय होणार, येणाऱ्या 2 वर्षांमध्ये काय होणार, 3 वर्ष, त्याचा विचार करून आपण चालतोय. आता आपण माझ्या बहिणीसोबत आता पूजा हंबर्डे तिच्यासोबत तसंच केलं, आपण लोक म्हणायचे की अरे कशाला कॉमर्स द्यायला, कशाला कॉमर्स द्यायला, दिला एवढी भारी आहे, तिला इंजिनिअरिंगला टाका, आयआयटीला टाका, पण आपण ती पुढच्या 2-3 वर्षाचा विचार करून आपण डिसिजन घेतलं की बाबा तिला सीए बनवायचं आहे, आणि आता तिने एकदम भारी सीए बनते, स्वतःच्या पायावर उभा टाकते तिनं आता. आता तिच्या वर्गात कोणती तरी मुलगी मला दाखवा ती पैसे कमवते, ती स्वतः तिने सुद्धा पैसे कमवायला लागली आहे. बरं काय? हा, तर तुमची तिन्ही मुलं थोडं काही काही ना काही होणार पैसे कमवतात. आणि आपण पैशावर फोकस करत नाहीये, आपण पैशाच्या मागे लागत नाहीये,
शिकत आहोत. आता
आपण शिकतोय, आपण शिकतोय, आपली कला चांगली करतोय, आपल्या आपलं स्वतःचं नॉलेज वाढवतोय आपण, आणि आणखी स्वतः आणखी दुसऱ्यांना किती मदत करू शकतो, दुसऱ्यांची लाईफ किती चांगली करू शकतो आपलं, त्याच्यावर फोकस आहे जास्तीत जास्त. आणि आणखी दुसरी गोष्ट लोक चूक काय करतात, आपल्याकडे समजा किंवा उमरीचे असतील, लांदरीचे असतील किंवा कुठले पण, मॅक्झिमम काय लोक विचार करतात जास्तीत जास्त की बाबा मला काय भेटतं, मी किती कमवू, मी कसं करू, मला किती पैसे भेटतात, म्हणजे सगळं स्वतः स्वतःचा विचार करतात, त्याच्यामुळे ते जास्त मोठे बनू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करायला लागता, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काहीतरी द्यायचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं काहीतरी चांगलं भलं करण्याचा विचार करता, तेव्हाच तुम्ही वेगळं करू शकता, तेव्हाच काहीतरी तुम्ही भारी करू शकता. आणि त्या टाइमला तुम्हाला पैशाच्या मागे लागायची गरज नाही, पैसा तुमच्याकडे येतो, कारण तुमच्यावर प्रेम, लोक प्रेम करतात खूप, आणि तुम्ही पैसे नाही जिंकत, तुम्ही मन जिंकता, तेव्हा पैसे जास्त येतात.
बरोबर आहे. आता आपल्याला जयराजवर ऍडमिशन घ्यायला 2 लाख रुपये खर्च येत होता.
बरोबर.
देत होता
हॉस्टेलचा खर्च.
हे आपल्या घरातून जाणारा पैसा. आता आता मला तुला जे मी गेल्या महिन्यामध्ये जे 1.25 लाख रुपये दिलो, त्याच ते आपण व्याजी पैसे काढले, पण त्याचं काय वाटणार ना मला. आता 3000 दोन महिन्याचे आपण 6000 भाडं जरी दिलं समजा त्या पैशाचं, काय वाटलं नाही. कारण का आता जयराज आहे की नाही, काही पैसे टाकून शिकायचं काम आहे त्याचं, पण पैसे घेऊन
त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे नसल्यामुळे, आपल्याकडे त्रास असल्यामुळे आपण काय करतोय, आपण मार्ग शोधतोय. लोक काय करतात की बाबा ते काही पैशाचा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम ते, म्हणून ते परेशान होऊन ते खचून जातात आणि सगळं सोडतात. पण आपण काय करतोय, प्रॉब्लेम आहे ना, आपण मार्ग शोधतोय. आता इथं काय होतं बाबा, आपल्याकडे पैसे नाहीत, आपण शिकणार कसं, पण आपण काय मार्ग शोधला की आपण शिकण्यासाठी पैसे कसं कमवू शकतो, म्हणजे शिकण्यासाठी पैसे कोण देऊ शकतं ते विचार केला आपण. बरं का? म्हणजे हेच असतं की बाबा आपले अनुभव, आपले जे त्रास होतात ज्या लाईफमध्ये, ते आपल्याला असं शिकवतात किंवा तुम्ही काय करू शकता, कसं करू शकता, मार्ग शोधतो आपण.
थोडं ऐकते. आता हे जे काय झालं हे शक्य होत नव्हतं. आता तुझे 2-3 वर्ष याच्यामध्ये ते तू दिमाग लावलास, ती 2 वर्षाचं हे आउटपुट आहे.
बरोबर.
जे काही लॉस झाले तुझ्या जीवनामध्ये, ते चेहऱ्याच्या जीवनामध्ये तू लॉस होऊ देत
नाही. त्यानं नवीन गोष्टी, नवीन चुका करेल तो. मी चुका केलेला तो चुका नाही करणार, तो नवीन चुका करणार, त्यातून नवीन शिकणार तो.
त्यातून तुला भेटणार आणि त्यालाही शिकायला भेटणार.
बरोबर आहे, बरोबर आहे. तो समजा बोला बोला.
आणि आता याच्यानंतर आता जे काही आपल्या संपर्कात येतील तुझ्याकडं, ते मला शिकव बाबा, शिकवण्यासाठी मी पैसे देतो म्हणून मी तुझ्याकडे येतील.
हा, बरोबर. आता शिकायचं, आता मला मेसेज येतात की बाबा तू शाळे कॉलेजमध्ये होतास तरी पण तू हे कसं काय केलंयस, मला तुझा व्हिडिओ पाठव, मला मी कसं शिकू, मग कसं करू, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे आता जयराजचं कसं होणार, जयराज गेलेल्या 2 वर्षांमध्ये त्यांना जेव्हा सगळ्या गोष्टी भारी करणार, जेव्हा समजा 5-10 लाख जर महिन्याला कमवायला लागला किंवा 2-5 लाख जरी महिन्याला कमवला, तर लोक विचारतात बाबा तू कसं केलायस एवढ्या कमी वेळामध्ये, तू आहेस 20 वर्षाचा आणि जर तू 5 लाख महिन्याला कमवत असेल तू कसं करतोयस. मग ते शिकण्यासाठी, आणि जेवढं त्याने एवढं केलं ना, तर त्याच्या 10 पटीने जास्त कमवणार तो शिकवण्यासाठी. असा असतो गेम, पूर्ण गेम असा आहे.
बरोबर. आणि इथंच पैसा मिळते.
बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा तुमचा माइंडसेट एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे. जसं आपले ढगे सर आहेत, ढगे सरांमुळे एवढा माइंडसेट चांगला भेटलाय, त्यांनी तेच केलंय, त्यांनी लोकांना मदत करण्याचा, दुसऱ्यांविषयी जेव्हा त्यांनी विचार केलाय, त्यांच्याकडे आता पैसा त्यांच्याकडे येते, त्यांना पैशाच्या मागे लागायची गरज नाही, कारण त्यांनी दुसऱ्यांचा विचार केलाय. तेच मी बोलते बाबा, आपण जे करतोय ते दुसऱ्यांसाठी काहीतरी करतोय, त्यामुळे पैसे आपले, म्हणजे पैशाच्या मागे लागायची गरज नाहीये. मला आता कितीतरी त्रास झाला, मला काही जरी झालं, मला खायला जरी नाही भेटलं ना, तर मी खचणार नाही, मी मेहनत करणार दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी, कारण मला माहित आहे की ते पैसे आपल्याकडे येणार. मी किती जरी त्रास झाला तरी मी जॉब करणार नाही, कारण मला माहित आहे मी जॉब देऊ शकतो.
याच गोष्टीवर मी तयार झालो, तयार होऊन आपलं दोघांचं मन एक झालं. पुन्हा मग मी म्हणलं आता सरांना विचारून बघू आपण, डगे सरांना. डगे सर म्हणले त्याला काय करायचं करतो, ते इंजिनिअरिंग मध्ये काहीच पर नाही, इंजिनिअरिंग झाली कचरा म्हणजे, बरोबर, जे काय करायचं ते करू द्या. आणि आणि माझी इच्छा आहे की बाबा 20-25 हजार कमवून येणं काय करणार आहे वर्ष 3 वर्ष मग ते त्याच्यात मग त्याच्यामध्ये ढगे सरांचे विचार एक झाला, माझा झाला, तुझा झाला, या तिघांच्या विचारांना आपलं हे चेंज होत.
आपण ते डिसिजन घेतलो आणि इथेच सगळ्यात मोठी चुका असतात. आपलं सगळं आयुष्य फक्त डिसिजनवर असतं पप्पा. तुम्ही जसे डिसिजन घेणार तसं आयुष्य तुमचं बनतं. ते तुमचं डिसिजन ले मॅटर.
तुला जर आम्ही सहकार्य करणं गेलं असेल तर तुझं आयुष्य बदललं असतं. म्हणजे बाबा वाईट झालं असतं तुझं की तू तुझी तुझ्या जीवनामध्ये चुका आम्ही केल्या त्या.
बरोबर आहे. तरी मी तुम्ही जरी सपोर्ट नाही केलं तरी मी खूप मेहनत केला असतो, काहीतरी करायचा प्रयत्न केला असतो. परंतु जिथपर्यंत आता पोहोचलोय तिथे पोहोचलो नसतो कदाचित. तेवढी मला स्पीड भेटली नसती कदाचित. बरोबर.
भेटत ना ते ऊर्जा कसं असते. मी आता ढगे सरपशी आहो. चेतनेचा स्तर वाढलेला आहे ढगे सरांचा. चेतनेचा स्तर वाढला आणि उच्च लेवलची बुद्धिमत्ता त्या माणसापाशी आहे. त्या माणसाच्या जवळ मी आहो.
बरोबर.
ऑटोमॅटिक चेतनेचा स्तर वाढला. वाढल्याच्या नंतर मी तुला बोलतो, ढगे सरला बोलतो आणि डायरेक्ट तुला देतो. त्याच्यामुळे तुझं सुद्धा ब्रेन जे पाहिजे बुद्धीला फक्त चांगले शब्द, चांगले विचार, चांगले पुस्तकं वाचवलं की तुमची बुद्धी असते आणि चांगलं अन्न शरीर बनते.
बरोबर आहे.
आणि चांगल्या माणसासोबत राहिलं की माणसाचे विचार बदलून जातात.
बरोबर आहे. आणि आपल्या बुद्धीला विचारच तर पाहिजे. तर दुसरं काय पाहिजे.
हे सर्व पोषक वातावरण तुला भेटलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुला कसल्याच प्रकारचं टेन्शन, कसल्याच प्रकारचा दबाव, पैसे नाहीत, या महिन्यात मी काय करू, आता या पुढच्या 4 दिवसात काय करू, हे कधी तुला टेन्शन आलं नाही आणि येऊ दिलं नाही. आणि आलं तरी एखाद्या वेळेला 1,000-2,000 कोणापासून घेतलास तरी लगेच त्याचं पेड होऊन जात गेलंय. म्हणजे तुझं ते वर्चस्व कायमचं प्रभुत्व राहिले राहिले. तुला त्रासच झाला नाही, त्रास होऊच दिला नाही आपण.
बरोबर आहे. त्यामुळेच बोलतो ना की बाबा पैशाचंच नाही बाबा, आपल्याकडे पैसे कमी पडलेत. परंतु फक्त असं नाही की बाबा वडिलांनी पैशाचाच पैसे ऐका तरी असं नाही की बाबा वडिलांनी पैशाचाच सपोर्ट केला पाहिजे तरच भारी होईल. तुम्ही जे मला मानसिकतेचा जो सपोर्ट केलाय, जे तुमच्या विचारामुळे तुमच्या ते सपोर्ट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पैसे असं नाही की बाबा सगळ्यात वडिलांकडे पैसे असतात त्यांच्या मुलासाठी. बरं का, तुमच्याकडे पण पैसे नव्हते परंतु पैशापेक्षा जास्त तुम्ही जे मनाचा जो मला सपोर्ट दिलाय त्याच्यामुळे मी जास्त ग्रो झालोय. पैशामुळे नाही, पैसे तर आपल्याकडे नव्हते स्टार्टिंग पासून. थोडंफार थोडंफार आपण करत राहिलो पण जे मनाचा जो सपोर्ट भेटलाय त्याच्यामुळे जास्त आपण पुढे येतोय. असं आहे.
बरोबर आहे. ते सर्वात आता मला, मी ज्या वेळेला 5वीला होतो उमरीत आलो तर मला 80-90 पैसे 1 रुपयाचं ट्युशन होतं महिन्यावर. 80 पैसे तर बाबानं मला देणं होत नाही, मी देऊ शकत नाही, म्हणजे ऐपत नाही मला बाबा.
अरे बापरे.
आणि तच मला दिले नाहीत आणि मला ट्युशन भेटलं नाही पुरुषोत्तम. मी इंग्रजी गणितात कसा राहण्याचं कारणच एक झालं की मला शिकवण्यात आलं नाही. कारण का, भगवान आपल्याला शिकव, हंद्रे गुरुजी त्याच्या घरी होता हंद्रे सर, त्याला शिकताना एकट्याला. पण आम्ही आता राहू खाली आमच्या घरी, मग आता आम्ही वरी आलं तरी आम्हाला शिकू न, आम्हाला संपर्क ठेवू नो, आम्हाला काम सांगा फक्त ये आण ते आण ते हे कर, त्यामध्ये आम्ही ते हे करावं. पण आम्हाला शिकविल्यात आलं नाही.
बरोबर.
खरं गाईड भेटलंच नाही. पण इथं योगायोग आता तू, मग आता मी तिसरीला असताळे का दुसरीला असताळे आपण उमरीला आल्या.
तिसरीला असताना. बरोबर.
तिसरीला असताळे आल्या आणि त्याच्यामध्ये सर्वात भाग्याची गोष्ट म्हणलं तर आपल्याला गंगा सागरे सर भेटले, चांगला माणूस.
बरोबर आहे.
आणि सागरेचं ज्ञान भेटलं, प्रमोचल ज्ञान भेटलं, म्हणजे ने सर्वात भारी आणि पवित्र माणूस आहे, चांगला माणूस आहे.
बरोबर.
आणि
आणखी आठवण
त्या माणसाचं खरंच आभार मानले तेवढे कमी आहेत. पैसे दिले, काही गॅस दिले असाल किंवा कमी दिले असाल, पण त्या माणसानं आपल्याला खूप तुम्हाला ज्ञान दिलं आणि इंग्रजी दिलं, गणित दिलं, सेमीचं दिलं, म्हणजे कुठंच कमी पडू दिलं नाही. तुम्हाला सपोर्ट, फुल सपोर्ट होता. कुठं ते कोणत्याही कॉलेजमध्ये टाकू दे 1,00,000 रुपये खर्च करणाऱ्या, तर तिथं तेवढं ज्ञान भेटू शकत नाही. तितकं ज्ञान गंगा सागरेनं आपल्याला दिलं तुम्हाला.
बरोबर आहे. बरोबर आहे.
आणि ते तुमचा फायदा झाला सर्वात. आणि ते मला करायचा होता. मी कितीही पैसे पुरुषोत्तम, आज मजेशी आहे की नाही, आज पैसा नाही, आज तुम्ही स्ट्रॉंग आहात.
बरोबर आहे. हे मला
बाबा, भाऊ, भावाला घर, घरी ट्रॅक्टर, काही नाही असं नाही, स्वल्प गोष्टी आहेत आणि जवळ पैसा नाही, एवढंच आहे. आणि आता ह्या 4-6 महिन्यामध्ये मी चिडत गेलो ना बाबाला चिडणं थोडे एक मिनिट हा ह्या गोष्टी जे होत गेल्या ते मला मला त्रास होऊ लागल्यामुळे मी त्याला चिडावं फक्त दुसरं काहीच नाही.
बरोबर नाही अशा गोष्टी तर होत राहतात खालीवरी परंतु आपलं आपण जसं एक एक साथ राहतो सगळी फॅमिली त्याच्यामुळे असं हे मध्ये गोष्टी होत राहतात परंतु मेन गोष्ट आपण समजून घेतो सगळ्याला आणि सगळे सोबत राहतो त्याच्यामुळे ते एक भारी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे कसं घर आणखी जरा स्ट्रॉंग राहते आणखी पटापट पुढच्या गोष्टी चांगल्या होतात नाही तर ते प्रॉब्लेम्समुळे आणखी घर मागं येतं त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट वाटते आपण समजून घेते एकमेकाला. बरोबर
समजून घेतलंच पाहिजे
घेतलंच पाहिजे तरच घर सोबत राहतं आणि तरच घर स्ट्रॉंग राहते. मग चांगलं वाटलं बोलून
छान वाटलं पॉडकास्ट ऐकलो.
आता जे पॉडकास्ट आपला इंटरव्ह्यू झाला होता मुलाखत झाली होती त्यांनी ते असं मुलाखत घेतली की बाबा तुम्ही माझ्या ऑडियन्सला पण मला काहीतरी नॉलेज द्यायचं आहे तर त्याच्यामुळे त्यांनी आपला मुलाखत घेतली ते चांगला झाला व्हिडिओ 45 मिनिटं बोललो आपण त्याच्यामध्ये. तर काही नाही असंच आपण लोकांना नॉलेज देत राहायचं करत राहायचं आता लगेच लगेच पैसा आला पाहिजे असं आपला फोकस नाही आपण आता पूर्ण आपण
स्वतः
स्ट्रॉंग
करतोय याच्यावर मी समाधानी आहे एवढ्या कारण का एक जेवढ्या दोन जण काम केला तर त्यांना 40,000 कमवायला पण संपलं विषय म्हटलं की
नाही बस आणखी खूप काही गोष्टी करते आता आपली दुसरी जी कंपनी आहे आयन रुपनर स्टुडिओ ती कंपनी एवढी स्ट्रॉंग होणार आहे तुम्हाला सांगितलं नाही मी तर आता प्रत्येक म्हणजे एक शूटसाठी आपण जो अगोदर 35,000 घ्यायचो आता आपण 55,000 एका शूटसाठी घेतोय आपण बरं काय त्याच्यामुळे आणि आता ते खूप काही ग्रो होणार आहे आता 4 तारखेला एक मीटिंग आहे त्या मीटिंगला जाणार आहे मी तर तिथून आपण आता आणखी जरा ग्रोथ करणार आहे तर आठवड्याला आपले 4-5 जरी त्याचे शूट झाले तरी ते खूप काही ग्रो होते सगळ्यांना मदत होते आपले सगळे जे पण आपल्या कंपनीत काम करायला त्यांची त्यांची इन्कम चांगली होते मग ते सगळं चांगलं काम करतात मग ते चांगलं हळूहळू ती कंपनी पण ग्रो होते ती दुसरी कंपनी आपली तर ते सगळ्या गोष्टी होणार पण आपल्याला टाइम द्यावं लागते मेहनत करावं लागते. आपण आहे ना आपण असे माणसं आहे आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे जे लोक सगळ्यात जास्त चूक आणखी इथे करतात की ते विचार करतात की आम्हाला म्हणजे सेक्युअर पाहिजे म्हणजे कुठं प्रॉब्लेम नसला पाहिजे अशी लाईफ पाहिजे म्हणतात म्हणजे तुमचं 22 वर्ष झालं 24 वर्ष झालं की तुला जॉब भेटला पाहिजे म्हणजे तुला टेन्शन नाही लाईफचं म्हणजे जॉब भेटला म्हणजे तुला असं सेक्युरिटी आहे तुझी असं म्हणतात म्हणजे तुला कम्फर्ट झोन मध्ये राहशील सेक्युरिटी आहे. पण सगळ्यात मोठी चूक ती आहे की तुम्हाला जगात काहीतरी भारी करायचं असेल तुम्हाला काहीतरी स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी म्हणजे एकदम भारी करायचं असेल तर तुम्हाला वयाच्या 20 वर्षापासून म्हणजे 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फुल रिस्क मध्ये लाईफ जगावं लागते फुल प्रॉब्लेम्स फुल चुनौतिया तर तुम्ही स्ट्रॉंग माणूस बनता त्या 5-10 वर्षांमध्ये तुम्ही स्ट्रॉंग माणूस बनता ज्याच्यामुळे तुम्ही पुढच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये कसेही प्रॉब्लेम आले कसाही त्रास झाला तर तुम्ही ठामपणाने तुम्ही ते पुढे जाऊ शकता. पण तुम्ही जर 20-25 वर्षांमध्ये तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहिलं सिक्युरिटी राहिलं मग ते पुढे काही आयुष्यात काही घडलं तर तुम्ही ते हँडल करू शकतच नाही ते मुलं त्याच्यामुळे हा टाईम आहे फुल रिस्क मध्ये लाईफ जगण्याचा तेव्हाच तुम्ही मुलाने स्वतःहून मार्ग फाइंड केले पाहिजेत मुलाने स्वतःहून मेहनत काहीतरी करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच तो काहीतरी भारी करू शकतो जगामध्ये नाहीतर काय शाळा शिकणार कॉलेज होणार जॉब लागणार पण 30 वर्षापर्यंत 30-35 मध्ये लेकर होणार 40-50 मोठा होणार 50-60 म्हातारा होणार आणि मरणार ते नॉर्मल आयुष्य होणार बरं काय.
आता याच्यामध्ये की नाही तुझा मामा गोविंद मामा आता जयराज असं झालं येणं पैसे कमवायला म्हणलं तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून गेले त्यांना असा म्हणजे त्यांना सुद्धा परेशान झालं की ते असं म्हणजे कसं राहते
मार्गच माहित नाही बाबा आता कसं माहित आहे त्यांना ते मार्ग म्हणजे पैसा कमवणं म्हणजे खूपच अवघडच मार्ग आहे तसंच त्यांना माहित आहे ना कारण मार्गच माहित नाहीत ना भारीवाले इझीवाले आता त्याला आठवड्यातून म्हणजे महिन्यातून फक्त बाबा 4-5 दिवस काम करायचं आहे 20,000 रुपयासाठी त्याला फक्त महिन्यातून 4-5 दिवस काम करायचं म्हणजे समजा महिन्यातून 1 आठवडा काम करायचं त्याला बस.
बरोबर आहे आता ते तू ते मार्ग तयार केलास पहिलं बरं काय.
बरोबर आहे
त्याच्यामुळे त्यांना ते करू शकला नाही तर त्यांना पाप बिचार काय रे ते असं काय होतं तुझं हे
असं मी जर नांदेडमध्ये राहत राहिलो असतो मी जर गावात तिकडे तिकडे फिरत राहिलो त्यांना मी तिकडेच काहीतरी केलं असतं की नाही. बरोबर आहे ना.
तर बरोबर
हे सगळं झालं कोणामुळे कारण तुम्ही परमिशन दिलं तुम्ही सपोर्ट केला बाहेर जाण्याचा आपल्याकडे पैसे नसताना मी औरंगाबादला राहिलो पैसे नसताना मुंबईला मध्ये राहिलो मी तर ते तिथून सुरू झाले आणि ते मेन म्हणजे तुमच्यामुळे ते इथं इथपर्यंत येऊ शकलो आपण त्याच्यामुळे जयराज इथं आला त्याच्यामुळे शिवानी तिथं आहे आपली बहीण तर ते सगळे जर कनेक्शन आहेत तुम्ही जर इथे ठेवले असताना मी जर फालतूपणा केला असतो तर मी फालतू राहिलो असतो त्याच्यामुळे जयराज फालतू राहिलो म्हणजे जयराज काही करू शकला नसता तर ते सगळ्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे सगळेजण आपण काय काय चांगले विचार केले, चांगले विचार आपण डोक्यात टाकले, त्याच्यामुळे सगळं काही चांगलं होत झाले, आणखी चांगलं होणार आहे कारण आपण आणखी चांगले विचार घेऊन आलो.
तू तू चांगला वागलास आणि तुमचा मुलगा मुंबईला गेलाय पण वातावरण फार बेकार आहे बरं. आणि खरंच मुंबईचं वातावरण बेकार आहे, वागणं बेकार आहे. आणि तिथले लोक हे जे मला बोलले वाडकर सर, म्हणले वाडकर सर खोटं बोललं नाही, वाडकर सर 1000 पटीने चांगलं बोलले की बाबा तुमचा तिथं गेला आणि असं फालतू वागला तर त्याला एड्स होईल, मरल. हा तर त्यावेळेला मला वाईट वाटलं असं का बोललं म्हणून, पण आज मला त्यांनी जे बोलले आणि ते जे मी तुला सांगितलं त्याच्यामुळे तुझ्या जीवनामध्ये लाईफ चेंज होऊन गेली तुझी, की बाबा हे लोक असं म्हणाले.
आपल्याला कोणीतरी वाईट म्हणलं, कोणी चुकीचं बोललं, आपण त्याला त्यांच्याविषयी कधीच वाईट विचार करणार, कारण त्याच्यामुळे कसं आपण सुधारतो. त्याला आपल्याला थँक्यू बोलायचं बरं का, जे पण आपल्याला काही बोलले असेल आणि जे पण आपल्याला चुकीचं बोलतात किंवा काही जरी सांगतात चुकीचं, ते चुकीच्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे ना, तर आपण चांगल्या गोष्टी करतो ना. बरोबर आहे की
नाही?
त्याच्यामुळे आपण ते ग्रो होत राहिलो आणि आणखी परत वरच्यावर आपण मेहनत करू, स्वतःवर माइंडवर सगळ्या गोष्टीवर काम चाललं, आपलं हेल्थवर काम चाललं, आपण रोज व्यायाम करतो, जिम करतो, रोज आपण नवीन गोष्टी शिकतो, रोज काहीतरी नवीन लोकांना देतो. हेच मेन गोष्ट आहे लाईफचं, किंवा तुम्ही लोकांना काहीतरी द्या, स्वतःहून काहीतरी मेहनत करा, स्वतःची लाईफवर काम करा. आपल्याला आयुष्य जगायचं आहे, आपल्याला आयुष्य काटायचं नाही आहे. जर जगायचं असेल तर खरं काय तुम्हाला हृदयातून जे आवडतं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते करणं. जर तुम्हाला खरंच आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जे हृदयाला जे आवडतं ते तुम्ही ते करण्यासाठी दिवस रात्र सुद्धा करू शकता, तीच गोष्ट केली पाहिजे. आता ते जर तुम्हाला जर डिग्री करून तुम्हाला जॉब करायचं असेल, ते जर तुमचं हृदय बोलत असेल तर तुम्ही ते करा, तुम्ही ते भारी अभ्यास करा, दिवस रात्र अभ्यास करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अभ्यास करा आणि भारी म्हणा एकदम अभ्यास करून जॉब भारी लागला पाहिजे तुम्हाला, ते पण चालेल, परंतु ते हृदयातून वाटलं पाहिजे तुम्हाला. जर मला वाटतं की बाबा मला तर जॉब किंवा डिग्री हे माझ्या हृदयात नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे माझं आयुष्य जगण्यासाठी, तर मी वेगळं करणार. आणि त्यासाठी प्रत्येक वडिलांनी त्या मुलाचं साथ दिलं पाहिजे जर त्याला खरंच त्याच्या हृदयामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. उग फक्त बाकीचे लोक हे करतायत, इंजिनिअरिंग करतायत किंवा हे करतायत म्हणून त्या मुलाला जबरदस्ती ते करण्यामध्ये त्याचं आयुष्य खराब होऊ शकतं, कारण डिसिजनवर आयुष्य डिपेंड असतं. तुमचं डिसिजन त्या टाइमला चुकीचं घेतलं तर आयुष्य पूर्ण रॉंग डिसिजन मध्ये निघून जातं, मग पश्चाताप केल्याशिवाय काहीच उरत नाही. आणि पश्चाताप हे जगातलं सगळ्यात मोठं विष आहे, पश्चाताप एवढं मोठं विष कोणतंच नाही आहे, कारण ते मरू पण देत नाही. त्रास तर देत पण मरू पण देत नाही. त्याच्यामुळे हे पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही मुलाचं हृदयात काय आहे, त्याला काय करायला आवडेल किंवा तुमच्या मनात काय, ते एकदम असं प्रेमाने गोष्ट घेऊन तुम्ही समजवलं, मुलाने मेहनत केली तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये जे भेटणार ते खूप जगातलं भारी गोष्ट असणार. बरोबर पप्पा?
बरोबर आहे.
चला मग, आपला अर्धा तास झाला आपलं बोलून, आता आपण पुढचं जे काम बाकी आहे ते काम चालू करतो आम्ही आणि जेवण पण करायला जातो. रात्रीचे 9:30 वाजले का? मग आपली आपली पण मुलाखत आपली पण आता इथे संपवू आणि उद्या आपण बोलू नक्की. ठीक आहे, काळजी घ्या, सकाळी उठा, रोज फिरायला जा, पाऊस पडो काही पडो, तुमची तब्येत तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण मी किती पैसा कमवू, जाहिरात किती पैसा कमवू, तुमचे मुलं किती पैसा कमवले तरी तुमच्या तब्येतीसाठी फक्त पैसे घालू शकतात पण तब्येत आणू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी तुम्हाला स्वतःलाच करावं लागणार आहे, कारण ते स्वतः तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे सिरियस व्हा आणि स्वतःच्या तब्येतीवर काम करा. बरोबर?
ओके, गुड नाईट.
चलो चलो, गुड नाईट. हा,
हॅलो, मी मनापासून तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही पूर्ण ऑडिओ हे पूर्ण संभाषण आमचं ऐकलं आहे आणि मला खात्री आहे की नक्की तुम्हाला ह्यातून खूप काही गोष्टी समजल्या असतील आणि शिकायला भेटल्या असतील. आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे ज्या ठिकाणी मी मराठीमध्ये काहीतरी व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी थोडं आत्ता जस्ट रिअलाईज केलं मी खूप 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 काही बोलतो आहे, म्हणजे असं खूप खूप हा शब्द काय वापरला जास्त वेळ. आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे आणि पुढच्या वेळेसपासून खूप काही मी प्रयत्न करेल. ज्यांना मराठी खूप समजतं त्यांच्यासाठी मी खूप काही गोष्टी टाकू ज्याच्यामध्ये त्यांना शिकायला समजायला मिळेल मराठी हिंदी, कारण मी इंग्लिशमध्ये खूप काही बनवतो पण खूप काही लोकांना जास्त समजत नसतं, कधी कधी असं होऊ शकतं कारण त्याच्यामुळे ते जास्त ऐकत नाहीत त्या गोष्टी. तर मी नक्की प्रयत्न करेल की मी मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण असं काही नॉलेज व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुमचा मला आशीर्वाद पाहिजे, म्हणजे ब्लेसिंग्स पाहिजे, जस्ट सपोर्ट करा. धन्यवाद. मी तुम्हाला असंच पुढच्या कोणत्या ऑडिओमध्ये व्हिडिओमध्ये कुठेतरी भेटेल. ओके, चला तर मग बाय बाय, तोपर्यंत मस्त एन्जॉय करा लाईफ, नवीन गोष्टी शिकत राहा, आणि तुम्ही जर स्टुडंट असाल तर प्रयत्न करा तुमच्या वडिलांना तुमच्या फॅमिलीसाठी कसं तुम्ही त्यांना अभिमान वाटायसारखं काम करू शकता ते तुम्ही करू शकता फक्त तुमच्या स्वतःवर काम करून. आणि मी तुमच्यामध्ये बिलीव्ह करतो, कारण तुम्ही जर इतका ऑडिओ ऐकत असाल तर तुमच्यामध्ये ती एक जिद्द आहे, ती एक इच्छा आहे की तुम्ही काहीतरी करू शकणार. ठीक आहे, तर मग चला मग चालू करून टाकू कामाला. बाय.